गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः जानकी जीवनस्मरण जय जय राम आज आपला बारावा अभ्यास वर्ग आहे तेव्हा आजचं हे द्वादशीचं पारणं असं म्हणायला काही हरकत नाही फक्त काय झालं की आपला एकादशीचा उपवास हा 3 आठवडे लांबल्यामुळे त्या उपवासाचा थोडा आपल्याला त्रास झाला असेल कारण मध्यंतरीच्या काळात जी काही दुर्घटना घडली श्री प्रभाकर पंत जोशी आपले सगळ्यांचे सख्खे शेजारी आणि सखे शेजारी यांनी देहत्याग केल्यामुळे त्यांच्या जीवात्म्याला सद्गती लाभो आणि हा त्यांचा शेवटचा जन्म ठरो अशी आपण सर्वांनी भगवतचरणी प्रार्थना करून मग या आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया कारण मृत्यूचं दुःख हे सगळ्यांना असतंच यात काही शंकाच नाही पण तरीसुद्धा संतांनी असं सांगितलेलं आहे की हा देह हा म्हणजे एक भाड्याचा घोडा असतो आणि ते काम झालं की ते घोडं परत करायचं असतं भाड्याचं आणि त्या भाड्याच्या घोड्याचा मालक या देहाचा मालक हा भगवंत असतो त्याच्यामुळे जीव त्याला नेहमी असं म्हणतो की तू गाय मी वासरू तू गाय मी वासरू हे भगवंता तू माय मी लेकरू पण शेवटी या देहाचा तू मालक आणि मी भाडे करू हे त्यातलं सत्य असल्यामुळे त्यांच्यासाठी आपण सर्व प्रार्थना करून मग आजच्या या अभ्यासाला सुरुवात करू तरीसुद्धा एकादशी जरी आपली लांबलेली असली तरी मधल्या शनिवारी आपण कर्वे साहेबांनी आपल्या सगळ्यांना गीतेवर एक अमृतमय सुसंवाद आपल्या सगळ्यांशी केला अमृतमय म्हणण्याचं कारण असं की मृत्यूवर मा अमृतम गमय म्हटल्याप्रमाणे त्या दिवशी काहीच जर घडलं नसतं भगवंताचं स्मरण तर तो शनिवार मृतसारखा वाटला असता या मृत शनिवारमध्ये त्यांनी गेल्यावेळी अमृतमय आपल्याला असं 7व्या अध्यायाचं आपण सगळ्यांनी परिशीलन केलं आणि मी तर असं म्हणेन की आपण ही भगवंताबरोबर गीतेची सप्तपदी चाललो 7व्या अध्यायाच्या निमित्ताने आणि आपलं भगवंताबरोबरचं जन्मोजन्मीचं जे नातं आहे ते दृढ आणि सुदृढ केलं या 7व्या अध्यायाच्या निमित्ताने कारण कवीने म्हटलेलंच आहे सप्तपदी मी रोज चालत आहे तुझ्या सवेरे शतजन्मीचे हे माझे नाते आपले नाते तसं भगवंताचं आपलं हे नातं आहे हे या 7व्या अध्यायाच्या निमित्ताने आपण त्याच्यावर सप्तपदी केली आणि त्या अभ्यासामध्ये कर्वे साहेबांनी आपल्याला 2 तासपर्यंत जवळजवळ 7व्या अध्यायाचा उत्कृष्ट असा परिचय करून दिला आणि त्या ठिकाणी जो आपण सुसंवाद करत होतो त्यातून एक प्रश्न असा सहज निघाला होता की त्यांनी सांगितल्याप्रमाणे अपरामाया आणि परामाया हे भगवंताच्या रुक्मिणी आणि सत्यभामेचं स्वरूप असं धरल्यानंतर आपल्या श्रीराम जोशींनी तिथे एक शंका उपस्थित केली होती की मग असं असेल तर मग राधेचं स्वरूप हे कृष्णचरित्रामध्ये कसं काय बसतं कुठे बसतं आणि त्याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे तर त्यावेळी आपण तो मुद्दा तसाच ठेवला होता अनुत्तरित प्रश्नासारखा सीतेच्या अनुत्तरित प्रश्नासारखा तो मुद्दा तसाच ठेवला होता की सीतेने जसं म्हटलं मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे पतिचरण पुन्हा मी पाहू कुठे या प्रश्नाला या जगातला कुणीही तत्वज्ञ उत्तर देऊ धरला नाही तेव्हा तो प्रश्न जसा अनुत्तरित राहिला होता तसा त्यावेळी आपण तो प्रश्न तसाच ठेवून आज त्या प्रश्नाचा थोडासा सोपपत्तिक पहिल्यापासून थोडासा त्याचा अभ्यास करणार आहोत म्हणजे राधेचं स्वरूप श्रीकृष्ण चरित्रामध्ये जे आहे त्याचं आध्यात्मिक स्वरूप काय आहे हे आपल्याला सांगतो थोडासा आपण त्या 7व्या अध्यायाचा मागोवाचा अभ्यासाचा भाग म्हणून आता वास्तविक मी राधा म्हणजे काय या विषयावर सांगायचं कर्वे साहेबांनी ऐकायचं म्हणजे पुन्हा अर्जुनाने कृष्णाला उलट गीता सांगण्यासारख्या मुरलीधराला की बाबा रे हा याचा अर्थ आहे तसा काही भाग नाही आहे त्यांच्या आशीर्वादानेच मी इथे बोलत असल्यामुळे आपण सगळेच या विषयाचा अभ्यास करतो अशा भावनेने इकडे बघूया राधा म्हणजे काय या प्रश्नाचं अगदी श्रीकृष्ण चरित्रातलं श्रीकृष्ण चरित्रामधलं राधा राधेचं स्वरूप हे जे आहे ते अगदी निखळ निर्मळ निश्चळ, निष्काम, निस्सीम, निस्वार्थी आणि निरलस असे सात नी ज्याच्यामध्ये एकत्र येतात. कारण नी हा स्वर मुळात सातवा आहे, सा रे ग म प ध नी, आणि त्यानी नंतर सा येतो म्हणजे श्वास येतो. तेव्हा हा पुन्हा एकदा मी म्हटल्यास म्हणतो, सीतेचं स्वरूप हे, राधेचं स्वरूप हे कृष्णचरित्रामध्ये अत्यंत निखळ, निर्मळ, निश्चळ, निष्काम, निस्सीम, निस्वार्थी आणि निरलस असं परमप्रेम आणि अमृतमय प्रेमाचं स्वरूप आहे. म्हणजे साक्षात नारदाने जी व्याख्या केलेली आहे भक्तीची, अथा तो भक्तिम व्याख्या श्यामहा स तू परमप्रेम स्वरूपा आणि अमृत स्वरूपाची, ही जणू काही राधेच्या प्रेमावर केली असावी असं वाटतं. तर म्हणून याचा अत्यंत निखळ प्रेम, सहज लाभणारं भगवंताचं प्रेम आणि भगवंताला लाभणारं प्रेम हे म्हणजे राधा असं आपल्याला याच्यामध्ये म्हणता येईल. वास्तविक योगशास्त्रामध्ये, म्हणून योगशास्त्रामध्ये या राधे या शब्दाला अत्यंत त्यांनी गूढ अर्थ दिलेला आहे. म्हणजे ज्याला आपण कुंडलिनी शक्ती म्हणतो, राधा या शब्दाचं तुम्ही अक्षर उलटी केली की धारा होतात, आणि त्याच्यामुळे कुंडलिनी शक्तीची धारा म्हणजे कुंडलिनी शक्तीचं साक्षात स्वरूप म्हणजे धारा म्हणजे राधा, असा त्या शब्दाचा योगशास्त्रामध्ये अर्थ आहे. म्हणजे आपण इथे योगशास्त्राचा अभ्यास इथे करत असल्यामुळे एक पतंजलीने सांगितलेला जो योग आहे तो स्वप्रयत्नाने साधणारा योग आहे, आणि त्याच्याच जोडीला कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर शक्तिपात योगाने जो योग साधणारा असतो तो स्वप्रयत्नाच्या जोडीला आपोआपही होत असतो. म्हणजे याच्यामध्ये दोन भाग आहेत की जीवाला याच्यामध्ये फार तर कुंडली शक्तीचं जे जीवाला मुक्तीकडे घेऊन जाण्याचं स्वरूप असतं त्याला फक्त त्याच्या स्वरूपाला जीवाला मदत करता येते थोडीशी, त्याच्या जर नीट लक्षात आलं तर. हा या म्हणून याच्यामध्ये हे आपोआप होत असतं असं म्हटलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ सायकल आपल्याला पायाने चालवायला लागते, पाय मारायला लागतात सायकलमध्ये, पण गाडीत तुम्ही आपोआप जाता, गाडीत तुम्हाला वेगळं काही तिकीट काढण्यानंतर वेगळं काही करायला लागत नाही. तसं कुंडलिनी शक्तीच्या या परमप्रेम स्वरूपामुळे जीवाची आपोआप मुक्तीकडे वाटचाल चालू असते. हा राधा या शब्दाचा, धारा या शब्दाचा निघालेला योगशास्त्रामध्ये अर्थ आहे. आता इथे आपल्याला असं म्हणता येईल की ही हिचं उलट, शब्द उलट का केलेले आहे याच्यामध्ये, तर ती ही राधा म्हणजे कुंडलिनी शक्ती जीवाचे सगळे अपराध पोटात घालून, लक्षात घ्या, जीवाचे सगळे अपराध पोटात घालून प्रतिप्रसव क्रमाने त्याला मुक्तीकडे घेऊन जाते. कारण निर्मितीचा सगळा प्रसूतीचा किंवा प्रसव क्रम आहे, कारणात्मक कार्य, त्यातनं ते कार्य म्हणजे पुन्हा कारण, त्यातनं पुन्हा दुसरं कार्य, असं महत् कारणातनं महत् कार्य, असा प्रसूतीचा कार्यकारण भाव जो असतो, उपादान कारण, निमित्त कारण वगैरे वगैरे, वेदांतामध्ये आपले सगळे ते शब्द त्याच्यात त्याचा अर्थ समजावून सांगितलेला आहे. इथे फक्त कार्यकारण भाव लक्षात घ्यायचा. तर हा सगळा प्रसूतीचा क्रम असल्यामुळे राधा किंवा धारा ही उलट होऊन म्हणजे जीवाला उलट दिशेमध्ये प्रतिप्रसव अशा क्रमाने मुक्तीकडे घेऊन जात असते. म्हणजे कार्यातनं कारण, कारणातनं कारण, कारणातनं कारण, त्याचं महाकारण जो भगवंत, की ज्याला आणखीन काही कारण नाही पण जो सगळ्यांचं कारण आहे, अशा भगवंताकडे ती प्रतिप्रसव क्रमाने घेऊन जात असते. म्हणून तिच्या शब्दाचं उलट करून राधा केलेलं आहे धाराचं. तर इथे माता ही बाळाला फक्त 9 महिने पोटात सांभाळते, पण ही या जीवाने केलेले सहस्र अक्षरशः सहस्र अपराध हे पोटात घालून पुन्हा त्याला सांभाळून पुढे नेत असते. हा राधेमध्ये मातेमध्ये फरक असतो. तर इथे आणखीन काय करते ती, दुसरी गोष्ट म्हणजे राधा आणि कृष्ण यांचं जे प्रेममिलन झालेलं आहे त्यामुळे ही राधा प्रत्येक जीवाला भगवंताकडे पोचवत असते. म्हणजे आपल्या कृष्णचरित्राच्या जर भाषेत सांगायचं असेल तर ती प्रत्येक जीवाची बासरी करत असते. म्हणजे तिची ही धडपड असते की या जीवाची बासरी होऊन भगवंताच्या ओठी ही बासरी केव्हा लागेल, आणि त्यातून महन मंगल स्वर कसे बाहेर पडतील की जे ऐकून आणखीन अनेक जीव भक्त होतील. हे तिचं कार्य असल्यामुळे कुंडलिनी शक्तीचं किंवा राधेचं त्याच्यामध्ये मुरली, आणखीन बासरी आणि जीव यांच्यामध्ये काय साम्य फरक आहे हा आपण थोडासा सूक्ष्मपणाने बघूया. म्हणजे हा विषय आपल्याला पूर्णपणे आपल्या लक्षात येईल की राधा, कृष्ण आणि बासरी या तिघांचं एक अतूट नातं आहे. असं का नातं आहे, तर हा ही बासरी म्हणजे प्रत्येक जीव असतो, आणि ही राधा भगवंताला ही बासरी वाजवण्याचा सदैव आग्रह करत असते. म्हणजे काय की हे भगवंता, हे कृष्णा, या जीवाचा उद्धार कर,
कारण याने माझ्याकडे प्रार्थना केलेली आहे, तेव्हा मी माझी प्रार्थना तुझ्याकडे पोचवून तू याचा उद्धार करायचा मी निमित्त आहे. त्यामुळे आपण नेहमी असं म्हणतो की प्रसव क्रमाने जाणारी माया आहे, त्या मायेला जाणून तुम्हाला मायाच्या पलीकडे जाणं कधीही शक्य नाही. कारण ती माया इतकी अफाट आहे, इतकी अनंत आहे, इतकी विशाल आहे की ती समजून घेता घेता तुमचे हजारो जन्म निघून जातील. आणि मुळात ज्या बुद्धीने तुम्ही हे समजून घेणार आहात ती बुद्धी पुन्हा माया निर्मित असल्यामुळे ह्या कोट्यातून सुटायला तुम्हाला मार्गच मिळत नाही. तेव्हा अशा तऱ्हेनं त्या मायेची प्रार्थना करणं की या प्रार्थनेने ही कुंडली शक्ती प्रसन्न होते आणि ती आपल्याला ह्या जीवाला पावते, ती भगवंताला आग्रह करते की या जीवाची बासरी कर, या जीवाची मुरली कर. तर याच्यासाठी जीव आणि मुरली किंवा जीव आणि बासरी यांचे संबंध कसे आहेत हे आपण थोडेसे मुळापासून बघूया. मग याचे साम्य आणि फरक कसे कसे आहेत एक जीव आणि बासरी याच्यामध्ये. पहिला मुद्दा असा आहे की बासरी हा शब्द कुठून आला मुळात, तर बासरी म्हणजे बन्सी. बन्सी हे स्वरूप कशावरून आलंय, वंशीवरून आलेलं आहे. वंशी वामन पंडितांनी म्हटलंय, वंशी नाद नटी तिला कटीतटी कोणी कोटी पटी. तर वंशी पण बोलताना वचा ब होतो, जसं व्रजवासीचं ब्रिजवासी होतं, वंगचं बंग बंगाल, वंग भंग म्हणतो आपण त्याचा बंगाल होतो, तसं बोलताना वचा ब झाल्यामुळे या वंशीचं बन्सी असं झालं. आणि बन्सी झाल्यामुळे त्या बन्सीपासून बन्सरी झाली आणि त्याच्यामुळे हा भगवान गोपाल कृष्ण हा बन्सरिया झाला. तर इथे दोघांचे साम्य असं आहे की बन्सी ही वंशी आहे, म्हणजे वंशात जन्माला आलेली आहे भगवंताच्या, आणि जीवालाही वंश आहे. ह्या वंशाचं किंवा ह्या घराण्याचं मूळ आडनाव भगवंत आहे, की भगवंतापासून हे सगळे वंश येत असल्यामुळे ती जशी तिथे वंशी आहे तसा जीव हाही वंशी आहे. मानव वंशामध्ये जन्माला येऊन भगवंतापर्यंत जाण्याची क्षमता या मानव वंशात आहे, म्हणून नर करणी करे तो नरका नारायण हो जाय या कुंडलिनी शक्तीच्या मदतीने. तेव्हा पहिला हा त्यातला मुद्दा. दुसरं याच्यामध्ये ज्या बांबूपासून ही बन्सरी तयार केली जाते तो बांबू म्हणजे जिवंत वनस्पती असते. लक्षात घ्या, धातूची वासरी चांगली वाजत नाही असं सगळ्या बन्सरीयांचं मत आहे, की धातूची वासरी ही टिकाऊपणासाठी फक्त तयार केलेली आहे की कुठल्या लहान मुलांनी त्याच्यावर पाय देऊन ते मोडू नये पिसू नये म्हणून. पण बांबूची वासरी ही अत्यंत गोड वाजते का, तर बांबू हा जिवंतपणाचा प्रतिनिधी आहे, वनस्पती आहे ती, आणि वनस्पती असल्यामुळे तिथ्या त्याच्या ठिकाणी जिवंतपणा आहे. जसं वनस्पतीतला जिवंतपणा हा आपल्याला आपल्या रोगांच्यावर उतारा म्हणून उपयोगी पडतो त्या जिवंत असल्यामुळे, तसा या बन्सरीच्या ठिकाणी जो जिवंतपणा आहे तसा आपल्या जीवाच्या ठिकाणी जिवंतपणा आहे. तोपर्यंत त्याची बन्सरी होऊ शकते. एकदा जीवाने जिवंतपणा सोडला की त्याची बन्सरी होत नाही, मग ती पिचते, मग ती आपण कुठेतरी जुन्या बाजारात देऊन टाकतो बाहेर, किंवा लहान मुलाच्या हातात येतो वाजवायला म्हणून, शिक वाजवरे म्हणून, कारण त्यांना कधीच चांगला स्वर निघणार नाही माहिती आहे म्हणून. तिसरा याच्यामध्ये भाग असा आहे की ही बन्सरी तयार करताना, बासरी तयार करताना बांबू आणल्यानंतर हा या बांबूतली सगळी आतली जी काही घाण असेल, आतला जो काही पदार्थ असेल टाकावं, तो सगळा काढून तो बांबू पोकळ करायला लागतो. लक्षात घ्या, म्हणजे त्या बाजूला इकडे एका बांबूला एका बाजूला गाठ असते आणि या उरलेला जो भाग असतो तो संपूर्ण पोकळ करायला लागतो. आत त्याच्या जे काही थोडंफार हे असेल, मल असेल किंवा घाण असेल, ते वाजवताना तुमच्या कुंकीच्या आड येऊ नये म्हणून ती सगळी आतली घाण काढून टाकायला लागते. तसं इथे जीवाच्या अंतःकरणातले अविद्येमुळे निर्माण झालेले मल, आवरण आणि विक्षेप हे जे तीन भाग आहेत, हे सगळे काढून टाकून, या शक्तीला हे काढून टाकून हे ज्या जीवाचं अंतःकरण त्या बांबू इतकंच पोकळ करायला लागतं. बघा साम्य दोघांचं कसं चाललंय, एक आपण त्यातले मुद्दे बघतोय, मुळापासून बघतोय, त्याच्यामुळे आपल्या लक्षात येते. आणि हे झाल्यानंतर पुढे मुरलीचं काय करायला लागतं, बासरीचं त्याला भोकं पाडायला लागतं. ही भोकं पाडताना त्या ती भोकं पाडण्याची कृती अशी आहे की लोखंडाच्या दांड्या वेगवेगळ्या डायमीटरच्या त्याला असं पेन्सिलसारखं टोक करायचं, ती तापवायची आणि ती तापवून त्यांनी त्या बासरीला भोक पाडायचं ठराविक जागी. आणि ते पाडल्यानंतर त्या भोकाला काजळी वगैरे येते अशी भोकं पाडायची असतात. तर बासरीची अनेक भोकांच्या बासऱ्या असतात. आता मी थोडासा बासरीवादक अभ्यास बासरीचा माझा असल्यामुळे मी अनेक तऱ्हेच्या बासऱ्या बघितल्या आहेत. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त भोका असलेली बासरी, म्हणजे आपण सर्वसाधारण नेहमी जे वाजवतो ते ही तीन बोटं, ही तीन बोटं, सहा बोटावरची आपली बासरी आहे नॉर्मली कुठेही तुम्हाला मिळते ती. पण ह्या चार बोटाला भोक, ह्या चार बोटाला भोक आणि अंगठ्याच्या खाली एक भोक, अशी नऊ भोक, नऊ भोकाची बासरी ही खरी ओरिजिनल बासरी मानली जाते. आणि त्याचं इकडचं टोक आहे ते दहावं टोक असतं, लक्षात घ्या. आउटलेट, आउटलेट असतो, तिथून स्वर असतो, तो त्याला एक सेपरेट स्वर आहे त्या भोकाला. त्यामुळे सगळे हे सगळे तुम्ही बोटं बंद केली की त्या भोकाचा जो स्वर आहे तो वाजायला लागतो. हा त्यातला भाग आहे. हे कठीण होत नाहीये ना लक्षात घ्यायला, कारण सगळ्यांनी बासरी बघितली असेल म्हणून मी जरा मुळात मुळापासून सांगतोय. तर इथे फुंकण्याचा भोक हे 11 वाजतो आणि 10 भोकाची बासरी मूळ असते. त्याच्यामुळे जीवाच्या ठिकाणी 10 इंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि अंतःकरण, आणि इकडचं अहंकाराचं जे भोक आहे ते बंद केलेलं आहे. की तिकडून अहंकार येऊन सगळ्या बेसूर वाजणार आहेत, ते भोक अगोदर बंद करून टाकले. अगोदर त्यातले अविद्या, मल, विक्षेप हे आवरण सगळे काढून इकडचं भोग बंद केलेलं आहे. समजा तिथे गाठ नसेल तर एक भूच लावून तिथे बंद करून टाकतात. हे झाल्यानंतर जीवाच्या ठिकाणी काय होतं याच्यामध्ये, की जीवाच्या ठिकाणी सुद्धा तो जीव जेव्हा गर्भाशयात असतो, जेव्हा ही इंद्रिय आणि अंतःकरण तयार होत असतं, तेव्हा सुद्धा तिथे अग्निशक्तीची गरज असते. त्या जठरातल्या अग्नी, गर्भाशयातल्या अग्नीमुळे किंवा अग्नीच्या शक्तीमुळे हा ह्या जीवाचं तिथे फॉर्मेशन होत असतं असं म्हणतो. त्यामुळे इथे तिथेही अग्नी लागतो, इथेही अग्नी लागतो. आणि हे झाल्यानंतर जेव्हा हा जीव व्यवहारात येतो, त्यावेळेला त्याने जसं इथे म्हटलं की पुढे ही भोक झाल्यानंतर काजळी काढून टाकण्यासाठी बासरीला पॉलिश पेपर एखादा घेऊन 0 नंबरचा ती सगळी घासायला लागते पॉलिश, आणि ती घासायला लागून त्याला ट्यून करण्यासाठी, म्हणजे ती स्वरात आणण्यासाठी त्याची, त्या भोकाची लांबी वाढवायला तरी लागते किंवा कमी करायला तरी लागते, म्हणजे फायनल ॲडजस्टमेंटसाठी. तसं इथे काय होतं या केसमध्ये आपल्या जीवाच्या, की एकदा या कुंडलिनी शक्तीच्या खालीवर 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 केलेल्या फेऱ्यामुळे, म्हणजे जणू काय तो 0 नंबरने पॉलिश पेपर मी पॉलिश करतोय अशा थाटामध्ये, तिच्या ह्या शक्तीच्या फेऱ्यामुळे ही सगळी जी जीवाची ज्ञानेंद्रिय आहेत ती शुद्ध होतात, सुरेल होतात, आणि त्याच्यामुळे ते इन ट्यून विथ डिव्हिनिटी होतात. लक्षात घ्या, या कुंडलिनी शक्तीच्या या प्रभावामुळे ही सगळी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ही शुद्ध अंतःकरणामुळे, म्हणजे जे इथून फुंकर मारण्याचा भोग आहे ते अंतःकरण आहे, की ह्या जीवाचा भक्त व्हायला लागतो या कुंडलिनी शक्तीच्या प्रभावामुळे, राधेच्या प्रभावामुळे असं म्हणून. आणि त्याच्यामुळे हा जीव मग ही सगळी ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण ही इन ट्यून विथ डिव्हिनिटी, म्हणजे भगवंताच्या सुराला त्याचा सूर जोडला जातो, हा त्याचा इथे अर्थ आहे. आता इथे 11 भोगाचा विचार करू. 11 हे फुंकण्याचा भोग आहे, की जिथून आपल्याला फुंकावी लागते, आणि त्या फुंकण्याचं सुद्धा खास तंत्र आहे. म्हणजे बासरीमध्ये तुम्हाला बोटं हलवणं हे सोपं आहे, पण विशिष्ट दाबाने फुंकणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे, ती जमता जमत नाही. तर त्याचं इथे उत्तर असं आहे की एकदा अंतःकरण आपलं शुद्ध झालं या कुंडलिनी शक्तीच्या प्रभावाने, की मग भगवंताचा जो मुखातनं आलेला निश्वास आहे, लक्षात घ्या, भगवंताच्या मुखातनं आलेला त्याचा निश्वास जो आहे तो जीवाचा श्वास होऊन बसतो. हे कर्वे साहेबांनी त्या दिवशी जे मागे सांगितलं होतं की जीव आणि शिव किंवा मुरली आणि बनसरिया ह्या दोघांचे श्वास हे एकाच एक इन ट्यून चालणं हे त्या बासरीच्या सुरेलपणाचं द्योतक आहे. तेव्हा आणि म्हणून हा भगवंताचा आलेला निश्वास हा जेव्हा जीवाचा श्वास होऊन ती बासरी वाजायला लागते, तेव्हा त्याच्यातून 12 स्वर निघतात, 7 नाही, 7 स्वर आहेत आपले, ते शुद्ध स्वर आहेत. त्याच्यामध्ये षड्जी आणि पंचमी अचल असं म्हणतात, आणि बाकीचे स्वर हे शुद्ध असतात किंवा ते अत्यंत आनंद देणारे असतात. शुद्ध स्वरापासून आनंद होतो, आणि ह्या शुद्ध स्वराचा कोमल स्वर जेव्हा होतात, हे आपल्याला गोखले सांगतील, की ह्या कोमल स्वरातून कोमल भावना प्रगट होतात, म्हणजे करुणा, विरह, भक्ती वगैरे. मग मोहे भूल गे सावरिया असं जेव्हा भैरव रागात म्हटलं जातं, तेव्हा त्या कोमल स्वराचा प्रभाव असतो. तेव्हा हे सगळे स्वर हे भगवंताच्या त्या दोन ओठातून निघालेल्या प्रेमाच्या हवेच्या फुंकरीचा परिणाम आहे. लक्षात घ्या, विशिष्ट दाबाने दिलेली जी फिरगी असते फुंकर असते, तरच ती फ्लूट वाजते, तरच ती बासरी वाजते. तर इथे भगवंताचे हे दोन ओठ जे एकमेकावर दाबले जातात, त्याचा त्याचं नाव माझ्या दृष्टीने प्रेम आणि शांती असतात. की प्रेम आणि शांती हे ओठ एकमेकावर हळूच दाबले गेल्याशिवाय, म्हणजे भगवंताच्या या प्रेम आणि शांतीचं मिलन जीवाच्या जीवनात झाल्याशिवाय जीवनाच्या जीवाच्या जीवातनं सुरेल संगीत कधीही उमटत नाही. आणि त्याच्यानंतर ती जी फुंकर जी येते त्याच्यातून, ती सुद्धा अत्यंत प्रेमळ, हळूवार आणि भक्ताच्या सगळ्या दुःखावर फुंकर घालणारी अशी असते. आणि त्याच्याशिवाय आणखीन महत्वाचा जो आपण गेल्या वेळी बघितला होता मुद्दा, तो इथे असा येतो की भगवान गोपालकृष्णाच्या जसं आपल्या बासरीमध्ये बोटं उचलल्याखेरीज स्वर बदलत नाही, तसं या जीवाच्या बासरीला भगवंताच्या करांगुलींचा स्पर्श झाल्याशिवाय त्याच्या जीवनातून सुरेल संगीत उमटत नाही. त्यामुळे भगवंताचा करस्पर्श ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे कुठल्याही जीवाला भगवंताचा करस्पर्श आणि भगवंताचा मुखस्पर्श झाल्याशिवाय त्याच्या जीवनातून सुरेल संगीत हे कधी उमटणार नाही. आणि तो स्पर्श झाल्यानंतर त्याच्या जीवनात तो जे जे करतो ते सुरेल संगीतच असतो. हा राधेची किमया आहे, ह्या जीवाचं कर्तृत्व काही नाही. तेव्हा अशा तऱ्हेनं हे राधेचा म्हणजे कुंडली शक्तीचा हा पहिला गुणधर्म आहे, हा आपण जरा मुळापासून सविस्तर बघितला की राधा या शब्दाला काय वजन आहे अध्यात्मामध्ये हे लक्षात यावं म्हणून. तेव्हा अशी असं हे प्रत्येक जीवाचं प्रत्येक जीवाची बंसरी करून बासरी करून ती भगवंताच्या मुखाशी लावणं हे या राधेचं कुंडली शक्तीचं अंत्य कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य सद्गुरुसुद्धा त्या रूपानेच करत असतात. म्हणून आपण लक्षात घ्या की प्रत्येक शिष्याचा प्रत्येक शिष्याला मुक्ती मिळेपर्यंत किंवा आपण असं म्हणू की त्याला पोहोचवेपर्यंत मुक्कामाला पोहोचवेपर्यंत सद्गुरु हे ऐरणीसारखे असतात. ऐरणीसारखे का असतात? तर प्रत्येक दागिना घडताना लक्षात घ्या त्या हातोड्याचा घाव त्या दागिन्याबरोबर ऐरणीला सोसावा लागतो आणि आयरन कधीही तक्रार करत नाही त्याच्या संबंधी लक्षात. त्याच्यामुळे हेच शक्तीचं कार्य गुरु गुरूंच्या रूपाने होत असल्यामुळे सद्गुरु हे ऐरणीसारखे असतात आणि प्रत्येक दागिना किंवा प्रत्येक शिष्य हा त्या दागिन्यासारखा नवीन तयार होत असतो आणि त्याचं तेज जगामध्ये दैदिप्यमान असं ऐश्वरीय सामर्थ्य त्याला प्राप्त होतं आणि प्रत्येक वेळेला नवीन भक्तासाठी नवीन शिष्यासाठी हसत मुखाने घाव खाण्यासाठी सद्गुरूंची तयारी असते. म्हणून आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की प्रत्येक शिष्याला मुक्ती असल्याशिवाय सद्गुरूंचं या विश्वातलं कार्य संपत नाही असं आपल्याकडे मानलेलं आहे. अर्थात त्याची त्यांना काहीही त्याचं बंधन वाटत नाही कारण ते त्या कुंडली शक्तीची इच्छा म्हणून ते करत असतात. त्याच्यामुळे त्यांना याचं ते मुक्तच असतात. फक्त शक्तीचं कार्य म्हणून शिष्याला मुक्त करण्याचं कार्य त्यांच्या हातून घडत असतं. हे त्या कुंडली शक्तीचं कार्य म्हणून ते करत असतात. शक्तीचं कार्य म्हणून ते करत असतात कारण ही शक्ती प्रतिप्रसव क्रमाने शिष्याला मुक्त करत असते. ये मार्गीचा कापडी महेशू अजूनही असं ज्ञानेश्वरी जे म्हणलेलं आहे. ये मार्गीचा कापडी नाही तर भगवान महादेवाला यात्रेकरूसारखं प्रत्येक वेळी इथून बद्ध माणसाला उतरून मुमुक्षुत्वापर्यंत पोहोचवण्याचं काही काम आहे का? याला दुसरा काही उद्योग नाही का? हाच त्याचा उद्योग आहे. हेच त्याचं अत्यंत प्रिय कार्य आहे. तेव्हा पुढचा याच्यामध्ये मुद्दा असा येतो की राधा आणि कृष्णाचं हे जे प्रेममिलन होत असतं हे कृष्णाला काहीही प्रयत्न न करता आपोआप मिळालेलं आहे. तसा मगाशी जो आपोआपचा उल्लेख केला तसा. आणि याच्या विरुद्ध म्हणजे जेव्हा ते मोठे होतात भगवंत त्या रुक्मिणी आणि सत्यभामा या दोघींना मिळवण्यासाठी भगवंताला युद्ध करायला लागलेलं आहे. आणि राधेचं प्रेम हे त्यांना सहज नैसर्गिक आपोआप मिळालेलं आहे. इथे आपल्या असं लक्षात येतं की निर्मितीमध्ये कारण रुक्मिणी आणि सत्यभामा हे परामाया आणि अपरामायाची स्वरूपं आहेत असं आपल्याला कर्वे साहेबांनी सांगितलेलं असल्यामुळे ह्या दोन्ही मायांचं कार्य निर्मिती असल्यामुळे निर्मितीमध्ये प्रयत्नाची आवश्यकता आहे. आणि भगवंतांनी मानव स्वरूप धारण केल्यानंतर या मायांना मिळवण्यासाठी दोघांना त्यांना प्रयत्न करायला लागला, युद्ध करायला लागला. पण राधेचं स्वरूप मात्र, राधेचं प्रेम त्यांना लहानपणी बालक भावामध्ये आपोआप मिळालं. हा दोघांच्यातला फरक आहे. आणि इथे प्रसव आहे त्यामुळे प्रयत्न आहे, प्रतिप्रसवाला प्रयत्न नाही, ते आपोआप होत. आणखीन त्याच्यामध्ये एक मुद्दा आणखीन असा याच्यामध्ये येतो की ही कुंडलिनी कार्य करत असताना राधा, म्हणजे जीवाचे अनेक वेळेला प्रयत्न हे या शक्तीचे कार्य न समजल्यामुळे जीवाने केलेले प्रयत्न हे शक्तीला आणखीन त्रासदायक होत असतात. हा एक मुद्दा मी आपल्यासमोर सूक्ष्म मुद्दा मांडतोय की अनेक वेळेला जीवाला कुंडलिनी शक्तीचं कार्य कसं चाललंय हे कळत नसल्यामुळे तो आणखीन स्वतःच्या बुद्धीने काहीतरी करून तिच्या ठिकाणी आणखीन अडथळे निर्माण करत असतो. पण ही अत्यंत शांत असल्यामुळे, अत्यंत प्रेमळ असल्यामुळे ही मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळे जीवाचे अपराध पोटात घालते, तसं ह्या जीवानी केलेल्या ह्या ज्या भानगडी आहेत त्या सुद्धा निस्तारण बसते. त्या निस्तारण हे तिचा आणखीन एक आणखीन ज्यादा उद्योग होऊन बसतो की ती जीवाला मुक्त करण्याचा प्रयत्न करत असते आणि जीव आणखीन आणखीन बद्ध होत असतो मुक्ततेच्या कल्पनेमुळे. मुक्त होण्याच्या भ्रांत प्रयत्नांमधून बद्ध होत असतो. हे लक्षात घ्या. हे कसं होतं तर आपल्या संसाराचं रोजचं उदाहरण आहे की एखादी लहान मुलगी असते 2-3 वर्षाची, आई काहीतरी स्वयंपाकघरात काम करत असते, तिला एकदम लागते आई मी तुला मदत करते. बघा आई म्हणते तू काय मला मदत करायची एवढीशी, तुला अजून स्वतःचा परकर खाऊ राहत नाहीये. नाही मी तुला मदत करते. बरं काय करते? म्हणजे काहीतरी भांडी उचलायला लागते कपशी, तेवढ्यात ती काहीतरी सांडून ठेवते, कपशी एखादी फोडून ठेवते. नाचतूच झाल्यानंतर मग आईच्या डोळ्यासमोर बाबा उभे राहतात. संध्याकाळी बाबांना उत्तर काय द्या? सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन संध्याकाळी आले, कपशी कशी फुटली, पैसे पडतात कपशीला वगैरे ह्या सगळ्या. मग ती आई म्हणते बाबा मीच फोडली, तुमच्या मुलीने नाही फोडली, माझ्यातनं फुटली. पण ती मुलीला काय सांगते? हे सगळं मुलीला सांगत नाही. ते म्हणते बाळ तुझी आता मदत पुरी झाली, तू आपल्या बस जा बरं, बाहेर जाऊन बस खेळत बस कुठेतरी मैत्रिणीशी, असं कर मला एक पापा देईन जा. म्हणजे या सगळ्या नातूसीचं तिला एक आईचं छानपैकी पापा घेते ती, आणि आईला पण कशी मदत केली अशा थाटामध्ये ती आई ती बाहेर जाते. तसं जीवाचं अगदी नक्की होत असतं की जीव स्वतःच्या बुद्धीने जेव्हा काही करायला जातो तिचे प्रयत्न न समजता तेव्हा त्या कुंडली शक्तीच्या मध्ये आणखीन ते अडथळे होऊन बसतात. म्हणून कुंडली शक्ती घ्या साधकाला ही अत्यंत कठीण गोष्ट असते की त्यांनी शक्तीचं कार्य कळेपर्यंत स्वतःच्या बुद्धीने काहीही करणे नाही. हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. आता दुसरी गोष्ट अशी याच्यामध्ये की तिचं नाव उलट केलेलं असल्यामुळे ते नाव मुळात उलट का केलं, धारा का नाही ठेवलं, तर तिचा सगळा प्रवास आहे हाच म्हणजे उलट आहे. मग जसं सांगितलं प्रतिप्रसव क्रमाने उलट जाते ती, तसा तिचा प्रवासच मुळे खालून वर असा आहे. कुठलीही शक्ती बघा तुम्ही खाली येत असते, वरून खाली येत असते. आपली एनर्जी ज्याला म्हटलं तर इट मूव्ह फ्रॉम हाय व्होल्टेज टू लो व्होल्टेज. वॉटर फाइंड्स इट्स ओन लेवल फ्रॉम हाय लेवल टू लो लेवल. पण हिचा प्रवास उलटच आहे, म्हणजे मुलाधाराकडून ती सहस्राधाराकडे जाते, खालून वर जाते. आणि खालून वर जाण्याचा तिचा खालून वर जाण्याचा प्रवासाचा हे असल्यामुळे तिचं नाव उलट केलेलं आहे आणि म्हणून तिला धाराचा राधा म्हटलेलं आहे. हा त्यातला पुढचा राग. आणि ती कुंडली शक्ती असं तिला का म्हणायचं तर ती सुद्धा या सगळ्याच्या कृष्णाच्या बालकृष्णाच्या सगळ्या खोड्या बाललीला आणि मर्कट चेष्टा प्रसंगी या सगळ्या ती अगदी हसतमुखाने शांत मनाने सहन करत होती आणि पुन्हा कृष्णावर प्रेम करत होती. हे त्यातलं वैशिष्ट्य आहे. इथे मर्कट लीला किंवा मर्कट चेष्टा असं हा शब्द आपण का वापरतो की लहान मुलांचं सगळंच वागण्यामुळे एखाद्या मर्कट चेष्टेसारखंच असतं. त्यानं मला सहज आठवण झाली इथे की या भगवान गोपाल कृष्णाने अगोदरच्या अवतारात सगळ्या मर्कट चेष्टा बघितलेल्या आहेत रामाच्या अवतारामध्ये. तेव्हा एकदा रामाने हनुमंताला विचारलं बाबा रे तुझं एवढं अचाट सामर्थ्य आहे, मी जेव्हा जेव्हा संकटात होतो तेव्हा तेव्हा तू मला मदत केलेली आहेस, आणि असं असताना जेव्हा तुला मोकळा वेळ मिळतो ते आपलं तू राम 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 म्हणतो, हे याचं काय गुड आहे, हे असं तू का करतोस, तुला याची काही गरज आहे का, जरूर आहे का? तेव्हा हनुमंत हसले म्हणाले काय भगवंत माझी चेष्टा करता काय, हो तुम्ही मला शरीर दिलं ते माकडाचं, लक्षात घ्या. आणि ह्या माकडाचं मन म्हणजे मुळात मन हे अत्यंत चंचल असतं एका बाजूने, दुसऱ्या बाजूने माकड हे अत्यंत चंचल असतं. तेव्हा या हिशोबाने पंचरसिक मांडल्यानंतर माकडाचं मन किती चंचल असेल, तेव्हा हे चंचल मन मला तुमच्या चरणी लावण्यासाठी नेहमीच रामाचा राम नामाचा जप करावा लागतो. तसं हा त्या सगळ्या मरकट चेष्टा या राजेने असंच मुखाने शांत भावाने सहन करून तिने जे भगवंतावर प्रेम केलं म्हणून तिला कुंडलिनी स्वरूप असं म्हणायचं. आणखीन त्याच्यात एक बारका मुद्दा असा लक्षात घ्या की गोपाल कृष्ण हे राजेला जेव्हा भेटायला जायचे ना तेव्हा मागल्या दाराने भेटायला जायचे, पुढल्या दाराने कधी गेले नाही. कारण सासू वगैरे सगळी तिची नातेवाईक मंडळी समोरच्या दरवाज्यात ठाण मांडून बसलेली असल्यामुळे पूर्व द्वारामध्ये हे मागील दाराने त्याला भेटायला जायचे. तर आपल्या या कुंडली शक्तीचं कार्य अगदी तसंच आहे. लक्षात घ्या की शरीराच्या मागील दारातून किंवा पश्चिम दारातून असं म्हणा, पश्चिम द्वारातून म्हटलंय कारण आपल्याकडे आपल्याकडे पूर्वी घरं जी असायची ना ती पूर्व पश्चिम असायची. पूर्वद्वार म्हणजे बाहेरचं द्वार आणि पश्चिम द्वार म्हणजे मागलं द्वार असं असायचं. तर शरीराचं जे हे पूर्वद्वार आहे तर या पूर्वद्वारातून सगळी निर्मितीची किंवा प्रसवाची किंवा अस्तित्वाची ही सगळी कार्य पूर्वद्वारातून चालू आहेत. लक्षात आपली सगळी जी काही इंद्रिय आहेत त्याला आपण असं म्हणू, डोळे म्हणू, जीभ म्हणू, नाक म्हणू, ही सगळी ही पूर्वद्वारातनं म्हणजे पुढे आहेत. म्हणून ज्याला आपण अस्तित्व टिकवणं किंवा प्रतिकृती निर्माण करण्यासाठी भिन्न लिंगी ओढ असं म्हटलं, ही सगळी प्रसूतीची आणि अस्तित्वाची जी इंद्रिय आहेत ही सगळी पुढे आहेत, पूर्वद्वारात आहेत. आणि या पूर्वद्वारातनं हे काम चालू असल्यामुळे प्रतिप्रसवक्रमाने तिला पश्चिमद्वाराने काम करायला लागतं. म्हणजे तिचं सगळं कार्य जे आहे जीवाचा उद्धार करणं ते पश्चिमद्वारात म्हणजे मागल्या बाजूला आहे. का तर पूर्वद्वारामध्ये इतकी सगळी कामं चालू आहेत म्हणून. एक उदाहरण द्यायचं असलं आणि आपल्या लक्षात येतं की एखादी हॉलमध्ये मोठी पार्टी चालू असते, मोठा आरडाओरडा चालू असतो. लक्षात घ्या कुणीतरी काहीतरी मंगल आनंदाचा प्रसंग असतो, मुलं मुली पुरुष स्त्रिया सगळे तिथे पार्टीचा अगदी आनंद उपभोगत असतात. आणि या पार्टीला या आनंदाच्या प्रसंगी ज्या अन्नावर ही पार्टी चाललेली असते ते अन्न देण्यासाठी एखादी 75 वर्षाची आजी कणकेचा एवढा मोठा गोळा घेऊन त्याच्यातून पुऱ्या करत बसलेली असते. ह्या सगळ्यांच्या आशा आनंदाच्या ती पुऱ्या करत असते. तसं आणि ती अगदी शांत मनाने हसत मुखाने इकडे सगळ्यांना सगळे पदार्थ जे हवेत ते तिचा पुरवठा करत राहते आणि ती सतत कार्यशील असते मागील द्वाराने. पश्चिमद्वार हे तिचं काम चालू असतं, पूर्वद्वार ही त्याची कल्पनाही असत नाही. पूर्वद्वारात फक्त ऑर्डर सुटते आणि 4 प्लेट पुऱ्या पाठवून द्या. तसं या कुंडली शक्तीचं कार्य न बोलता न चालता देवाच्या काठीला आवाज नसतो म्हणतात, तसं तिचं कार्य शांतपणे चालू असतं याच्यामध्ये. आणखीन आणखीन एक शेवटचा मुद्दा त्याच्यामध्ये सांगायचा म्हणजे किंवा इथे सुद्धा आणखीन एक हे म्हणता येईल गंमत अशी की ही अत्यंत प्रेममय असते. त्यामुळे एखाद्याला आपलं प्रेम जर व्यक्त करायचं असलं ना, लक्षात घ्या, एखाद्याला न कळत तुम्हाला डोळे झाकायचे तर तुम्हाला मागे जायला लागतं, मागून डोळे झाकवायला लागतात आणि आपलं प्रेम व्यक्त केलं. म्हणतो कोण आहे ओळखा बघू. तसं हिचं सगळं प्रेममय कार्य असल्यामुळे हे मागून चालू असतं, त्याच्यामुळे त्याची कुणालाही दाद नसते, जाणीव नसते त्याच्यामध्ये. आणखीन शेवटचा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे मला सुचलेला की बालकृष्णाला किंवा गोपालकृष्णाला हा राधेकडे जाऊन मागायचं काय, तिथे लोणी दे म्हणायचं. कारण भगवंताला लोणी अत्यंत प्रिय, तर लोणी प्रिय असण्याचं कारण काय, राधा त्यांना लोणी देत असे. लक्षात घ्या याचा अर्थ काय, याचा गूढ अर्थ असा इथे आपल्या मेडिकल डिपार्टमेंटचा विचार केला तर लोणी म्हणजे अत्यंत हाय कॅलरी डाएट असं त्यांनी सांगितलेलं आहे. अत्यंत हाय कॅलरी, म्हणजे थोडंसं खाल्लं तरी दिवसभर काय नाही खाल्लं तरी चालेल. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की वजनाच्या 9 पट त्याच्यामध्ये कॅलरी निर्माण होतात. आणि लोणी या शब्दाचा इथे अर्थ असा आहे त्याच्यामध्ये की दुधाचं आपण दही करतो, दह्याचं ताक करतो, ताकाचं लोणी करतो. पण लोणी हे मंथन करून करायला लागतं. तसं कुंडली शक्तीच्या या मंथनातून या जीवाचं जीवभाव जो असतो त्याचं लोणी होतं. आणि त्या लोण्याचं मूळ गुणधर्म कसा आहे की एकदा त्याचं लोणी झालं ताकातनं की ताकातही मिसळत नाही आणि पाण्यातही मिसळत नाही. लक्षात घ्या ते दोन्हीच मिसळत नाही, त्यातच निघालेलं असल्यामुळे ते त्याच्यात तरंगू शकतं. त्यामुळे ते लोणी तुम्हाला हवा असेल तुम्ही ताकात तरंगत ठेवा किंवा हवा असेल तर पाण्यात ठेवा. पूर्वीच्याकडे पाण्यामध्ये ठेवायची लोणी. तर इथे त्या लोण्याचा आणि असं लोणी भगवंताला फार प्रिय असायचं. याचा अर्थ असा आहे की जे भक्त या संसारामध्ये संसार न चिकटता फक्त भगवंताला चिकटलेले असतात. म्हणजे त्या ताकाला चिकटत नाही, ताकापासून पूर्ण वेगळे असतात ते, ताकातच राहतात, ताकात तरंगतात, पण ताकाचा स्पर्शही होत नाही. असे जे भगवंताचे भक्त असतात, हे भक्ताचं लोणी हे भगवंताला अत्यंत प्रिय असत आणि ते राधा ज्यांना देत असते लक्षात घ्या. आणि या भक्ताचं हा आपण असं म्हटलं ना की जसं लोणी पाण्यात तरंगत तसा हा भक्त सुद्धा भवसागरामध्ये भवसागराशी न चिकटता राहिलेला असतो. पद्मपत्र मिवा मसा असं म्हटलेलं आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा हा तिथे त्यांनी त्यांच्या अभंगात हा उतारा दिलाय बघा, की त्यांनी असं म्हटलंय तिथे, जसे दुधामध्ये लोणी तैसा देही चक्रपाणी. म्हणजे प्रत्येकाच्या देहामध्ये चक्रपाणी असतं, पण दुधात जसा लोणी गुप्ताय तसा असतो, पण भक्ताच्या ठिकाणी तो प्रकट असतो. भक्त त्या लोणी झाल्यामुळे भक्त त्या भवसागरात मिसळत नाही, भवसागरापासून अलिप्त असतो आणि भगवंताला फक्त तो चिकटलेला असतो. त्याच्यामुळे पुन्हा तो भगवंताला सांगायला मोकळा असतो की माहीत नाही माखणं खायो भगवंता, हे लोणी मी खाल्लेलं नाही, तू माझं लोणी केलेलं आहे. त्याच्यामुळे जशी भगवंताची नमाम कर्म आणि लिपंती नमे कर्म फले स्पृहा, तशी भक्ताची ही कर्म भवसागरातली त्याला तो लोण्याच्या फॉर्ममध्ये असल्या रूपात असल्यामुळे त्याला चिकटत नाहीत. आणि भक्ताची स्थिती इथे तो पूर्णपणे भगवंताला जोडलेली असल्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये विचार हे नेहमी भगवंतासंबंधी चालू असतात. भवसागरासंबंधी त्याची विचार मला कधीच नसतो मनामध्ये. हे सांगणारं एक चांगलं काव्य आहे, हे मी आपल्याला इथे दाखवतो, आपल्यासमोर ठेवतो. कवीने असं म्हटलंय याच्यामध्ये की भक्ताला भगवंताचं काय काय व्हावं असं वाटतं, मोठी विलक्षण कल्पना आहे. जयसाधांची कविता आहे ही, आपले महाकवी त्यांची, ते असं म्हणतात, आपण ऐकली असं अनेक वेळेला, पण सगळ्यांच्या आनंदासाठी पुन्हा सांगतो आपल्याला. ते म्हणतात की राम आणि कृष्ण यांच्या भक्तांना त्यांचं काय काय व्हावं असं वाटतं. ते म्हणतात, भावे जनक मंडपी कधी शंकराचे चाप, भावे जनक मंडपी कधी शंकराचे चाप, रामरायाच्या हातात भग्न व्हावे आपोआप. ऐका कल्पना कशा आहेत त्यांच्या, व्हावे जनक मंडपी, असं अशी भक्ताची ही भावना सदैव असते की व्हावे जनक मंडपी कधी शंकराचे चाप, रामरायाच्या हातात भग्न व्हावे आपोआप. पुढे ते म्हणतात, कधी गुहकाच्या हाती, कधी गुहकाच्या हाती, केवट चरित्र, कधी गुहकाच्या हाती वल्हे लाकडाचे व्हावे, वल्हे लाकडाचे व्हावे, जळ लोटून मागुती रामा पहिले तिरी न्यावे. काय विलक्षण कल्पना आहे की ज्याच्या सहाय्याने आपण पहिलं तिराला जाणार त्याला मी पहिलं तिराला पाण्याला हळूच पाणी लोटून घेऊन जावं. जळ लोटून मागुती रामा पहिलं तिरी न्यावे. पुढे आणखीन ते म्हणतात, व्हावे शबरीचे बोर, व्हावे शबरीचे बोर देवासाठी उष्टावले, व्हावे शबरीचे बोर देवासाठी उष्टावले, राघवाने भाव भेट जिभेवरी स्वीकारले, राघवाने भाव भेट जिभेवरी स्वीकारले. स्वतः प्रेमाने खाल्लं तरी लक्ष्मणाला आग्रह केला की तूही खा, की हे तुला असं आईच्या हातचं बोर कधी पुन्हा खायला मिळायचं नाही, तिने उष्टावले तर पुन्हा कधीच मिळायचं नाही. पुढे ते म्हणतात, रामदर्शन आश्रमी वृक्षरूप वृत्ती व्हाव्या, रामदर्शन आश्रमी वृक्षरूप वृत्ती व्हाव्या, पर्णकुठीसाठी फांद्या माझ्या अंगाच्या निघाव्या, पर्णकुठीसाठी पर्णकुठीसाठी फांद्या माझ्या अंगाच्या निघाव्या. आणखीन ते पुढे म्हणतात, कधी खार पाठीवरी, कधी खार पाठीवरी व्हावे धुळीचे ते कण, कधी खार पाठीवरी व्हावे धुळीचा तो कण, सेतुबंधनी मोक्षाचे, सेतुबंधनी मोक्षाचे पुरी घडावे स्पंदन. सेतुबंधनी या भवसागरावर जो काही सेतू बांधलेला आहे पलीकडे जाण्यासाठी, त्याच्यातून आपल्या आपल्या हातून चार वाळूचे कण तरी पडावेत. सेतुबंधनी मोक्षाचे पुरी घडावे स्पंदन. पुढे ते म्हणतात, व्हावे कबीराचा शेला, व्हावे कबीराचा शेला अर्धा मृधा उरलेला, व्हावे कबीराचा शेला अर्धा मृधा उरलेला, अंगुलीने श्रीरामाच्या सूत सूत विणलेला, अंगुलीने श्रीरामाच्या सूत सूत विणलेला. इथे पुढचं कडवं आपल्याला लागलं, माझी तनू ही बावरी, माझी तनू ही बावरी कृष्णा हातीची पावरी, माझी तनू ही बावरी मगाशी सांगितली बनसरी, माझी तनू ही बावरी कृष्णा हातीची पावरी, अंतरीची सरगम कोठी बोलवी श्रीहरी. अंतरिकी सरगम उठी बोलवी श्रीहरी, अंतरिकी सरगम उठी बोलवी श्रीहरी, असं भक्ताचं जीवन हे या कुंडली शक्तीच्या प्रभावामुळे असं झालेलं असतं. म्हणून मगाशी आपण जे भजन ऐकलं राधेचं इतकं महत्व आहे या शास्त्रामध्ये, आणि राधा या शब्दाचा खरा अर्थ मला लागला हा इतका आहे. आता आपण आपल्या विषयाकडे वळू. आपल्याला कर्वे साहेबांनी सांगितलेलं ते मायेचं कार्य म्हणून जे होतं त्याच्या आता गेल्या वेळचा पुढचा विषय आहे की मायेचं कार्य म्हणजे एका गोष्टीमध्ये भेद निर्माण करणे हे मायेचं कार्य. कारण एकच माया अनंत रूपाने नटून आपल्या समोर उभी राहते आणि त्याच्यामध्ये ते एकाच रूपाने नटली याचं विस्मरण होतं हे मायेचं विशेष कार्य. की हे अविद्या रूपाने जीवाच्या ठिकाणी चालू असतं हे आपण बघितलं. तर हे भेद किती प्रकारचे आहेत आपल्या याच्यामध्ये सांगितलेले की तीन प्रकारचे भेद माया करते. एक स्वगत असं म्हटलंय, एक सजातीय आणि विजातीय. स्वगत म्हणजे एका शरीराचे अनेक भाग असतात तरी शरीर एक धरतो आपण. म्हणजे एका शरीरामध्ये डोकं, दोन हात, दोन पाय, धड वगैरे वगैरे एका शरीराचे अनेक अवयव, म्हणजे अवयव अवयवाचे ज्याला भेद असतात त्याला स्वगत भेद असं म्हटलेलं आहे. तसंच दुसरा जो भेद आहे हा सजातीय, म्हणजे एकाच याच्यामध्ये बाबा तुम्ही प्राणी धरलेत तर त्याच्यामध्ये कुत्रा, मांजर, चतुष्पाद प्राणी, वाघ, लांडगा, कोल्हे, घोडा वगैरे हे त्यातला सजातीय भेद झाला. आणि विजातीय भेद म्हणजे दोन जाती ज्याच्या जुळत नाहीत अशाला विजातीय भेद असं म्हणायचं. तो विजातीय भेद म्हणजे आपण असं म्हणू माणूस, पशु, पक्षी, मासे, झाडं वगैरे वगैरे ह्याचे प्रत्येकात स्वतंत्र वर्ग आहेत. तर ह्याला हे तीन भेद जे आहेत, तीन प्रकारचे भेद ही माया किंवा अविद्या निर्माण करत राहते या जगामध्ये. आणि त्याच्यामुळे एकच माया सगळ्या रूपाने नटलेली असताना सुद्धा आपल्याला प्रत्येक वस्तू स्वतंत्र आहे असं भासत असत. हा त्या भेदाचा परिणाम होतो. आणि त्याच्यामुळे इथे सांगण्यात येतो असं आहे की एक मूळ विश्व भगवंताने निर्माण केलेलं हे पूर्णपणे एक जिन्सी आहे, पूर्णपणे एकच वस्तू आहे. पण त्या वस्तूमध्ये ह्या मायेच्या आणि अविद्येच्या परिणामामुळे आवरणामुळे आपल्याला आपण बघणारे आणि अनेक वस्तू आपल्यापासून वेगळ्या आणि प्रत्येक वस्तू छोटी छोटी स्वतंत्र आहे असं वाटायला लागतं. कारण त्या दोन वस्तूमध्ये असलेलं जे कनेक्शन आहे ते आपण विसरलेलं आहे आणि त्याचं आपल्याला स्मरण होत नाही. आणि ते स्मरण करणं हे या भक्तीच्या तिसऱ्या भक्तीचं काम आहे. स्मरण भक्तीचं आपल्या आपण स्मरण भक्तीचा अभ्यास करतोय तर ते मुळात भक्तीचं ते काम आहे की हा विसरलेला दुवा जो आहे दोन वस्तूमधला त्याचं स्मरण करून देणं. तर आपण गेल्या वेळी इथपर्यंत आलो होतो की सातव्या अध्यायात त्याने सांगितलं की ब्रह्म किंवा चैतन्य, त्याच्यानंतर परामाया त्याच्यातच लीन असणारी, त्याच्यानंतर अपरामाया. अपरामाया जी अनेक रूपांनी आपल्यासमोर नटलेली असते की ज्या अपरामायातून सत्व, रज आणि तम या तीन गुणांची प्रथम निर्मिती होते. आणि ही माया आणि हे तीन गुण हे मिळून सृष्टीतल्या अनेक घडामोडी अनेक पदार्थ निर्माण होतात. की त्याच्या आपण असं म्हणू तमो गुणातून पंचमहाभूत निर्माण होतात. तर ती कशी होतात तर प्रथम आकाश निर्माण होतो, त्या आकाशातून मग वायू निर्माण होतो, वायूतून तेज निर्माण होतं, तेजातून जल निर्माण होतं, आप निर्माण होतं, पृथ्वी निर्माण होते. म्हणजे ह्या ज्या पुन्हा उलट्या स्थितीस आहेत लक्षात घ्या. आपण आपण असं म्हणतो की सॉलिड, लिक्विड, गॅसेस, एनर्जी अँड नथिंग. तर इथे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश आपण मागे बघितलं. तर इथे निर्मितीच्या वेळेला तो उलटक्रम आहे, प्रथम आकाश निर्माण होतो. त्यामुळे इथे असं आपल्या लक्षात येतं की ज्याच्यातून इतर महाभूत आपल्याला इंद्रिय ज्ञानाच्या कक्षेत येतात. आपला मूळ विषय तो आहे की इंद्रिय ज्ञानाच्या कक्षेत येणारी जी चार भूतं आहेत, इंद्रिय ज्ञानाच्या म्हणा किंवा अनुमान ज्ञानाच्या म्हणा किंवा आगम ज्ञानाच्या, की ज्याचा आपल्याला परिणाम जाणवतो, म्हणजे पृथ्वी, आप, तेज आणि वायू, त्यातला वायू दिसत नसला तरी पंख्याचा वारा आपल्या शरीराला जाणवतो. त्यामुळे इंद्रियगम्य जो आहे हे चार ही इंद्रियगम्य आहेत. आणि आकाश हे मात्र आहे, हे मात्र इंद्रियगम्य महाभूत नाही आहे. कारण ते इंद्रियाला समजत नाही.